नमस्कार. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत नीरा शिवतक्रार इथं जाहीर प्रचार सभा गुरुवार दिनांक 2 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी घोले अक्का मैदान नीरा शिवतक्रार इथं आवर्जून उपस्थित राहावं. धन्यवाद.